चीनीमंडी.com पॉडकास्ट।
अथणी शुगर्स लिमिटेड युनिट 2 शाहूवाडी डिस्टिलरी प्रकल्पातून स्पिरिट उत्पादन सुरू। बांबवडे येथील अथणी शुगर्स या कारखान्याने नूतन उभारणी केलेला प्रतिदिनी 90,000 लिटर क्षमतेच्या अद्यावत डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू झाला असून सध्या उच्च प्रतीचं स्पिरिट आणि इथेनॉलचं उत्पादन सुरू आहे। सदर प्रकल्पातून तयार होणाऱ्या उच्च प्रतीच्या स्पिरिट आणि इथेनॉलला राज्यात आणि राज्याबाहेर प्रचंड मागणी असून यामुळे कारखान्यात गाळपास येणाऱ्या उसास चांगला दर देण्यास मदत होणार असल्याचं कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी स्पिरिट विक्री उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात सांगितलं। सध्या कारखान्याचा ऊस गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू झाला आहे। आज अखेर कारखान्याचे 46 दिवसात 1,45,000 मेट्रिक टन ऊस गाळप झालं असून 18,700 मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं आहे। सरासरी साखर उतारा 12.47% इतका झाला। अथणी शुगर कडून साखर कारखाना आणि आसवणी प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत, तरी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करण्याचं आवाहन कारखान्याचे युनिट हेड देशमुख सो यांनी केलं आहे। यावेळी कारखान्याचे डिस्टिलरी मॅनेजर श्री किरण मुधाळे, चीफ इंजिनियर श्री सर्जेराव पाटील, चीफ केमिस्ट प्रल्हाद पाटील, प्रोजेक्ट इंजिनियर स्वप्नील देसाई, मुख्य शेती अधिकारी लठ्ठे साहेब अवधूत पाटील आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।